नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी हर्षवर्धन दीक्षित आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. राज्यघटना स्वीकृतीच्या अमृत महोत्सवानिमित्त लोकसभेत संविधानावर विशेष चर्चा. पंतप्रधान आज उत्तर देणार. भविष्यात मुंबई फिनटेकची राजधानी होईल. वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक परिषदेत मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2024 सॉफ्टवेअर फेरीत राज्यातल्या संघांची चमकदार कामगिरी. 11व्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाला आजपासून प्रारंभ. आणि बीड जिल्ह्यातल्या मसाजोग सरपंच हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग. आता सविस्तर बातम्या. राज्यघटना स्वीकृतीच्या अमृत महोत्सवानिमित्त लोकसभेत कालपासून संविधानावर विशेष चर्चेला सुरुवात झाली. या चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर देणार आहेत. दरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी काल या चर्चेला प्रारंभ केला. देशाचं संविधान हा फक्त एखादा दस्तावेज नसून नागरिकांच्या आकांक्षांची अभिव्यक्ती असल्याचं राजनाथ सिंग यांनी नमूद केलं. नागरिकांनी तयार केलेलं हे संविधान भारतीय मूल्यांवर आधारित असल्याचं राजनाथ सिंग म्हणाले. काँग्रेसच्या प्रियंका गांधी यांनी या चर्चेत भाग घेत संविधान हे नागरिकांच्या संरक्षणाचं सुरक्षा कवच तसंच न्याय एकता आणि अभिव्यक्तीच्या अधिकाराचं कवच असल्याचं मत व्यक्त केलं. समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनी संविधान हा लोकशाहीचा आत्मा असल्याचं सांगितलं. तर तृणमूल काँग्रेसचे कल्याण बॅनर्जी यांनी गेल्या 10 वर्षात देशाची धर्मनिरपेक्ष वीण उसवत चालल्याची टीका केली. संयुक्त जनता दलाचे नेते केंद्रीय मंत्री राजीव रंजन उर्फ लल्लन सिंग यांनी यावेळी बोलताना संविधानामुळे समाजाच्या सर्वच घटकांसाठी सामाजिक तसंच आर्थिक प्रगतीच्या कक्षा रुंदावतात असं सांगितलं. आणीबाणी लागू करणं तसंच परिच्छेद 356चा दुरुपयोग करण्याबद्दल त्यांनी काँग्रेस पक्षावर टीका केली. संसदेवरच्या दहशतवादी हल्ल्याला काल 23 वर्ष झाली. या हल्ल्यात वीरमरण आलेले सुरक्षा रक्षक आणि कर्मचाऱ्यांना काल संसद परिसरात राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह मान्यवरांनी अभिवादन केलं. संसदेच्या दोन्ही सभागृहातही मौन पाळून या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आलं. भविष्यात मुंबई फिनटेकची राजधानी होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. काल मुंबईत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक परिषदेचं उद्घाटन करताना ते बोलत होते. 2028 ते 2030 पर्यंत $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट राज्य सरकार पूर्ण करेल असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. महाराष्ट्राला भारताचं पॉवर हाऊस म्हणून प्रस्थापित करण्याचा आपला प्रयत्न असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
हमारे देश में केवल आर्थिक और सामाजिक नहीं तो सांस्कृतिक पुनरुत्थान भी हमारे प्रधानमंत्री जी के नेतृत्व में हो रहा है. ये सारी चीजें मिलाकर भारत को एक मजबूत देश के रूप में प्रस्थापित कर रही है और ऐसे समय इस भारत के पावर हाउस के रूप में महाराष्ट्र को प्रस्थापित करने का काम हम करेंगे.
येत्या युवा दिनी अर्थात 12 जानेवारी रोजी शिर्डी इथं भारतीय जनता पक्षाचं प्रदेश अधिवेशन होणार आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल मुंबईत ही माहिती दिली. स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त येत्या काळात तरुणाईसाठी विशेष अभियान सुरु करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2024 सॉफ्टवेअर फेरीत राज्यातल्या संघांनी चमकदार कामगिरी केली आहे. या फेरीत कन्व्हर्सेशनल इमेज रेकॉग्निशन चॅटबॉट, महिला सुरक्षा, ट्रॅफिक व्यवस्थापनासाठी एआय आधारित उपाय, लाईव्ह लोकेशन ट्रॅकिंग आदी मुद्द्यांवर या संघांनी उपाय शोधण्याचा प्रयत्न केला. यामध्ये मुंबईच्या वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, नागपूरच्या यशवंतराव चव्हाण इंजिनिअरिंग, नवी मुंबईतल्या दत्ता मेघे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि छत्रपती संभाजीनगर इथल्या जेईनिसी तसंच राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बक्षिसं पटकावल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. दत्त जयंती आज साजरी होत आहे. यानिमित्तानं नांदेड जिल्ह्यात माहूरगडावरच्या दत्तशिखरासह ठिकठिकाणच्या दत्तमंदिरांमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. अंबड इथं दत्तजयंती संगीत महोत्सवाला कालपासून प्रारंभ झाला. सामगायनानं प्रारंभ झालेल्या या 3 दिवसीय संमेलनात आज आणि उद्या दररोज 2 सत्रात मान्यवर कलावंतांकडून गायन, वादन तसंच नृत्य सादरीकरण होणार आहे. पंडित गोविंदराव जळगावकर नाट्यगृहात होत असलेल्या या संगीत महोत्सवाचं हे शतकपूर्ती वर्ष आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या 11व्या अंबाजोगाई साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात होत आहे. डॉ शिरीष खेडगेकर यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन होणार असून डॉ आदित्य पदकराव यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप होणार आहे. स्वागताध्यक्ष सुदर्शनराव पथवार यांनी ही माहिती दिली. साहित्यिक बालाजी सुतार हे या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. बीड जिल्ह्यात मसाजोग इथले सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभाग सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी ही माहिती दिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
संतोष देशमुख यांचं गेल्या सोमवारी 9 डिसेंबरला अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या गुन्ह्यातील आरोपी जयराम माणिक चाटे तसंच महेश सखाराम केदार या दोघांना 10 डिसेंबर रोजी धाराशिव जिल्ह्याच्या हद्दीतून तर अन्य एक आरोपी प्रतीक भीमराव घुले यास 11 डिसेंबर रोजी पुण्यातून अटक करण्यात आली. आता या प्रकरणाचा तपास सीआयडीकडून होणार आहे. रवी उबाळे, आकाशवाणी बातम्यांसाठी, बीड.
खासदार बजरंग सोनवणे यांनी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा तसंच हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावं अशी मागणी केली आहे. जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांजाळ यांनी काल केज तहसील कार्यालयात बैठक घेऊन सदर प्रकरणाचा तपास जलदगतीनं करण्याचे निर्देश दिले. दरम्यान मराठा समाजाच्या वतीनं काल बीड जिल्ह्यात बंद पुकारण्यात आला. बीड शहरासह जिल्हाभरात सर्व ठिकाणी बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. परभणी इथल्या अप्रिय घटनेच्या निषेधार्थ काल जालना इथं धरणे आंदोलन करण्यात आलं. संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करावी तसंच परभणी इथं पोलीस प्रशासनाकडून होत असलेल्या कारवाया थांबवण्यात याव्यात अशी मागणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्याकडे एका निवेदनातून करण्यात आली. परभणीतल्या अप्रिय घटनेप्रकरणी मुख्य सूत्रधाराविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आणि आंबेडकरवादी कार्यकर्त्यांविरोधातले दाखल गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी बीड इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर लॉयर्स सोशल फोरमच्या वतीनं करण्यात आली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांना याबाबतचं निवेदन देण्यात आलं. दरम्यान परभणी इथं बंद काळात वृत्तपत्र कार्यालयाला पोलीस संरक्षण देण्यात यावं अशी मागणी परभणी जिल्हा पत्रकार संघानं केली आहे. काही समाजकंटकांनी दमदाटी करत कार्यालय बंद करण्याचा प्रयत्न केल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस संरक्षण पुरवण्याबाबतचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आलं आहे. जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं काल समृद्धी महामार्गावर कारवाई करत गुटखा आणि कंटेनर असा एकूण 1,02,11,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी कंटेनर चालक इरफान रहीम सय्यद याच्यासह 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागरिकांनी ध्वजदिन निधीमध्ये आपलं योगदान देऊन जिल्ह्यात जास्तीत जास्त ध्वजदिन निधी संकलित करण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी केलं आहे. त्या काल ध्वजदिन निधी संकलन कार्यक्रमात बोलत होत्या. सैनिकांसाठी विविध उपक्रम राबवण्यात लातूर जिल्हा प्रशासन यापुढेही पुढाकार घेत राहील असं जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केलं. छत्रपती संभाजीनगर इथल्या कृषी विज्ञान केंद्रात काल ड्रोन विषयी माहिती आणि प्रात्यक्षिक कार्यशाळा घेण्यात आली. शेतकरी तसंच कृषी विषयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना केंद्राचे विषय तज्ञ दत्ता पाटील तसंच प्राध्यापक गीता यादव यांनी सविस्तर माहिती दिली. पर्जन्य जल पुनर्भरण प्रकल्पातून भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न नक्की सुटेल असा विश्वास निवृत्त कर्नल शशिकांत दळवी यांनी व्यक्त केला आहे. धाराशिव जिल्ह्याच्या कळंब तालुक्यात वडगाव जहागीर इथं या प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यात ते काल बोलत होते. तालुक्यातल्या 31 गावांमध्ये शासकीय इमारती, शाळा, वाचनालय तसंच सभागृहांच्या छतावर जवळपास 1,027 ठिकाणी पर्जन्य जल पुनर्भरण यंत्रणा बसवण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व जिल्ह्यांमध्ये 16 ते 20 डिसेंबर या कालावधीत कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र कुसुम हे अभियान राबवण्यात येणार आहे. लातूर इथं आशा कार्यकर्त्या आणि पुरुष स्वयंसेवक यांच्या माध्यमातून प्रत्यक्ष सर्वेक्षण होणार आहे. कुष्ठरुग्णांच्या सहवासातल्या व्यक्तींना खबरदारी म्हणून औषधाची एक मात्रा यावेळी देण्यात येईल त्यामुळे घरी येणाऱ्या पथकामार्फत तपासणी करून घेण्याचं आवाहन आरोग्य विभागानं केलं आहे. क्रिकेट. बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेतला 3रा सामना नुकता सुरु झाला आहे. ऑस्ट्रेलियात ब्रिस्बेन इथं सुरु असलेल्या या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या बिनबाद 24 धावा झाल्या होत्या. मालिकेत दोन्ही संघ 1-1 असा सामना जिंकून बरोबरीत आहेत. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राज्यघटना स्वीकृतीच्या अमृत महोत्सवानिमित्त लोकसभेत संविधानावर विशेष चर्चा. पंतप्रधान आज उत्तर देणार. भविष्यात मुंबई फिनटेकची राजधानी होईल. वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक परिषदेत मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2024 सॉफ्टवेअर फेरीत राज्यातल्या संघांची चमकदार कामगिरी आणि मसाजोग सरपंच हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.